आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस. धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्गामुळे अनेक भागात पूरस्थिती. मुख्यमंत्र्यांनी घेतला मदत कार्याचा आढावा. सण उत्सवांच्या काळात स्वदेशी उत्पादनांचीच खरेदी करा. पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री द फडणीस यांच्या नावाने अध्यासन सुरू होणार. आणि आशिया चषकावर भारताची नव्यांदा मोहर. आता सविस्तर बातम्या. राज्यात कालही मराठवाड्यासह बहुतांश भागात पावसाचा जोर होता. ठिकठिकाणची धरणं भरल्यानं किंवा त्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. यामुळे नद्यांना पूर आले आहेत. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदत कार्याचा आढावा घेतला. धरणांमधून विसर्ग वाढवण्याआधीच नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याकडे लक्ष द्यावं आणि सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष त्या त्या जागी जाऊन काम करावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाण्यासह कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा काल आढावा घेतला आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. दरम्यान मराठवाड्यात कालही पावसाचा जोर होता. पैठणच्या जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले असून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणातून सुरू असलेला विसर्ग काल संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे 4 जणांचा बळी गेला असून 81 जनावरं दगावली आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या खडकपूर्णा धरणाचे 10 दरवाजे तर ईसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले. जालना जिल्ह्यात भोकरदन जाफराबाद घनसावंगी तालुक्यात पुराचं पाणी शेतशिवारात शिरून पिकं पाण्याखाली गेली. नांदेड जिल्ह्यात कालही गंभीर पूरपरिस्थिती होती. अतिवृष्टी आणि महापुरात एकाचा बळी गेला आहे. नांदेड शहरातील अनेक भागात पुराचं पाणी शिरल्यानं 970 नागरिकांना निवारा केंद्रात हलवण्यात आलं आहे. ग्रामीण भागातही 1000 अधिक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात परवापासून झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. शहराच्या जवळून वाहणाऱ्या सीना नदीला आलेल्या पुराचं पाणी थेट नालेगाव भागातील दुकानांमध्ये शिरलं. या भागातील नागरिकांची आपत्ती निवारण दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने होड्यांमधून सुटका करण्यात आली. जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील देवटाकळी इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. पाथर्डी तालुक्यातील करंजी इथं पुन्हा पूर आल्यानं पाणी गावात शिरलं. अहिल्यानगर जिल्ह्यातले अनेक रस्ते काल बंद झाले होते. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात टेंभे इथं काल झालेल्या वादळी वारा आणि विजेमुळे घराची भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. कोळगाव आणि दावलेश्वर इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्यांची आपत्ती व्यवस्थापन विभागानं सुटका केली. लातूर जिल्ह्याच्या अनेक गावात पाणी शिरलं आणि अहमदपूर शहराशी अनेक गावांचा संपर्क तुटला होता. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काल जोरदार वारे आणि विजांसह पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी विजांसह सोसाट्याचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे. दरम्यान राज्याच्या अनेक भागात पुराच्या आपत्तीचा फटका बसलेल्यांना आधार देण्यासाठी समाजाच्या विविध भागातून मदतीचे हात पुढे येत आहेत. आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी शेगावच्या श्री गजानन महाराज देवस्थाननं 1,11,00,000 रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातही हजारो कुटुंबांवर मोठं संकट कोसळलं आहे. त्यांच्यासाठी मिरज विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर मदत सामग्री जमा करून पूरग्रस्त भागात तातडीनं पोहोचवली आहे. सेवा आणि सुशासन या मंत्रानुसार काम करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. सेवा पर्व या विशेष मालिकेत आज ऐकूया गेल्या दशकात रेल्वे सेवेत झालेल्या सुधारणांची माहिती.
गेल्या दशकात भारतीय रेल्वेमध्ये अनेक पातळ्यांवर क्रांतिकारी सुधारणा झाल्या आहेत. त्यामुळे देशाची जीवनरेखा अशी ओळख असलेली रेल्वे आता देशाच्या विकासाचं केंद्र झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत रेल्वे जाळं तयार करण्यात आलं आहे. याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणतात,
आज वादी काश्मीर भारत के रेल नेटवर्क से जुड़ गई है. मां भारती का वर्णन करते हुए हम श्रद्धा भाव से कहते आए हैं कश्मीर से कन्याकुमारी, ये अब रेलवे नेटवर्क के लिए भी हकीकत बन गया है।
वंदे भारत, अमृत भारत, नमो भारत रॅपिड रेल अशा विविध रेल्वे प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि उत्कृष्ट दर्जाचा प्रवास अनुभव देत आहेत। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 1300 अधिक स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे। रेल्वेच्या सुरक्षित संचलनासाठी भारतीय रेल्वेनं कवच ही अत्याधुनिक स्वयंचलित प्रणाली सुरू केली आहे। तसंच भविष्यवेधी, किफायतशीर, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी राष्ट्रीय रेल्वे योजनाही तयार करण्यात आली आहे।
हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। आगामी सण उत्सवांच्या काळात स्वदेशी उत्पादनांचीच खरेदी करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासियांना केलं। आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 126व्या भागात त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधला। येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती साजरी करताना खादीची उत्पादनं खरेदी करा, जीएसटी सुधारणांमुळे बचत उत्सव साजरा होत असताना व्होकल फॉर लोकल हा खरेदीचा मंत्र बनला पाहिजे असं ते म्हणाले।
आने वाले दिनों में एक के बाद एक त्योहार और खुशियां आने वाली है। हर पर्व पर हम खरीदारी भी खूब करते हैं और इस बार तो जीएसटी बचत उत्सव भी चल रहा है। अगर हम ठान लें कि इस बार त्योहार सिर्फ स्वदेशी चीजों से ही मनाएंगे तो देखिएगा हमारे उत्सव की रौनक कई गुना बढ़ जाएगी। वोकल फॉर लोकल को खरीदारी का मंत्र बना दीजिए, ठान लीजिए हमेशा के लिए जो देश में तैयार हुआ है वही खरीदेंगे।
हुतात्मा भगत सिंग आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना अभिवादन केलं। नवरात्रोत्सवानिमित्त महिला शक्तीचं महत्व अधोरेखित करत नौदलाच्या दीर्घ समुद्री सफरीत सहभागी झालेल्या लेफ्टनंट कमांडर दिलना आणि लेफ्टनंट कमांडर रुपा यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला। लोकप्रिय आसामी गायक जुबिन गर्ग आणि प्रसिद्ध कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीद फडणीस यांच्या नावाने व्यंगचित्र अध्यासन सुरू करण्यात येईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल पुण्यात केली। शेलार काल पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीद फडणीस यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं काल सकाळी लातूर इथं निधन झालं। ते 80 वर्षांचे होते। ग्रामीण साहित्यात वेगळी कथा लिहून त्यांनी ग्रामीण समाजातली स्थित्यंतरं चित्रित केली। त्यांच्या नावावर 5 कथासंग्रह, ललित समीक्षा आणि संपादित ग्रंथ आहेत। 28व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवलं होतं। क्रिकेट। दुबई इथं काल झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला। या विजयाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे। अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 गडी राखून विजय मिळवला आणि 9व्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं। भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। 147 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी भारतीय संघापुढे होतं। कुलदीप यादवने 4, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 गडी बाद केले। उत्तरादाखल भारताने 2 चेंडू बाकी असताना 5 गड्यांच्या मोबदल्यात हा विजय मिळवला। भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने या मालिकेत मिळालेली रक्कम भारतीय सेनेला देण्याची घोषणा केली आहे। हवामान। कोकणात मुसळधार तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस, धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्गामुळे अनेक भागात पूरस्थिती, मुख्यमंत्र्यांनी घेतला मदत कार्याचा आढावा, सण उत्सवांच्या काळात स्वदेशी उत्पादनांचीच खरेदी करा पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीद फडणीस यांच्या नावाने अध्यासन सुरू होणार आणि आशिया चषकावर भारताची 9व्यांदा मोहोर। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।